आकाशवाणी नागपूर आभराणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारतासाठी ईशान्येकडील राज्यांचा विकास आवश्यक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. मान्सूनपूर्व पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल असं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. गडचिरोली जिल्ह्यात सीमावर्ती भागातल्या जंगलात सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत 4 जहाल नक्षलवादी ठार. आणि नागपूर मनपाच्या टेलिमेडिसिन सुविधेमुळे 1821 रुग्णांना दिलासा. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत उपचार. आता सविस्तर बातम्या. विकसित भारतासाठी ईशान्येकडच्या राज्यांचा विकास आवश्यक असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ईशान्येकडच्या राज्यांमध्ये गुंतवणुकीच्या संधी उलगडून दाखवणाऱ्या उदयोन्मुख ईशान्य भारत गुंतवणूकदार परिषदेचं उद्घाटन आज पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ईशान्येकडच्या राज्यांमध्ये निसर्गाचं जतन आणि संवर्धन लोकपरंपरेनं केलं असून तिथलं आरोग्यदायी वातावरण गुंतवणूकदारांसाठी एक आकर्षण असल्याचं ते म्हणाले.
हील इन इंडिया का मंत्र ग्लोबल मंत्र बने, ये हमारा प्रयास है. नॉर्थ ईस्ट में नेचर भी है और ऑर्गेनिक लाइफस्टाइल के लिए एक परफेक्ट डेस्टिनेशन भी है. वहां की बायोडायवर्सिटी, वहां का मौसम वेलनेस के लिए मेडिसिन की तरह है. इसलिए हील इन इंडिया के मिशन में इन्वेस्ट करने के, मैं समझता हूं उसके लिए आप नॉर्थ ईस्ट को जरूर एक्सप्लोर करें.
ईशान्येकडच्या राज्यांमध्ये पायाभूत सोयी सुविधांचा विकास झाला असल्याचं ईशान्य क्षेत्र विकास विभागाचे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितलं. या परिसरात 17 विमानतळ आणि 2000 अधिक विमान उड्डाण सेवा उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांची येत्या 26 मे रोजीची नागपूर भेट आणि दरम्यान आयोजित होणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या तयारीसंदर्भात विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांनी काल आढावा घेतला. अमित शाह यांचे 25 मे रोजी रात्री डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर इथं आगमन होणार आहे. शहा यांच्या हस्ते 26 मे रोजी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट इथं स्वस्ती निवास भूमिपूजन आणि चिचोली इथं नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसचं भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी आणि यासाठी शासकीय यंत्रणा आणि आयोजक संस्था यांच्या तयारीचा आढावा घेऊन बिद्री यांनी यावेळी आवश्यक सूचना दिल्या. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध 10 विषयांवर 100 दिवसांचा राज्यस्तरीय कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम घोषित केला होता. यात राज्यातील सरस ठरलेल्या कार्यालयांच्या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये महावितरणच्या परिमंडल कार्यालयांमध्ये नागपूर परिमंडल कार्यालयानं प्रथम तर प्रादेशिक कार्यालयांमध्ये नागपूर प्रादेशिक कार्यालयानं तृतीय क्रमांक पटकावला. हा उपक्रम राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये राबवण्यात आला. सर्व शासकीय विभागांच्या प्रत्येक विभागातील उत्कृष्ट 3 कार्यालयांची घोषणा नुकतीच करण्यात आली. या स्पर्धेसाठी वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, स्वच्छता, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर आदी निकष होते. राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. कोल्हापूर इथं त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलीस योग्य ती कारवाई करतील असं ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इचलगरंजी इथं विविध विकास कामांचं उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आलं. पाकिस्तानसोबतच्या युद्धानंतर देशांतर्गत सुरक्षेवर लक्ष केंद्रित असून यवतमाळ जिल्ह्यात ड्रोनद्वारे हल्ला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात ड्रोन अथवा मानवरहित हवाई यंत्र याचा वापर करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. काल रात्री 12 वाजल्यापासून ही बंदी 3 जूनच्या दुपारी 12 वाजेपर्यंत कायम राहणार आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या स्थळांना धोका निर्माण होऊ शकतो, तसंच सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता आहे. अशा उपकरणांचा अनियंत्रित वापर टाळण्यासाठी ड्रोन आणि मानवरहित हवाई यंत्र उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुका आणि छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागातल्या जंगलात आज नक्षलवादी आणि पोलिसात चकमक झाली. या चकमकीत 4 जहाल नक्षलवादी ठार झाले. भामरागड तालुका आणि छत्तीसगड सीमेवर कवंडे गावात नक्षलवादी लपून असल्याची माहिती मिळाल्यावरून संयुक्त शोध मोहीम सुरू होती. त्यादरम्यान आज सकाळी नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात 4 नक्षलवादी मारले गेले. चकमक सुमारे 2 तास सुरू होती. चकमक थांबल्यानंतर घटनास्थळाची पाहणी केली असता मोठा शस्त्रसाठा हाती लागला. दरम्यान मारले गेलेले नक्षलवादी हे उपकमांडर दर्जाचे असून अद्याप त्यांची ओळख पटली नसल्याची माहिती पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात किस्ताराम इथं नक्षलवादी आणि सुरक्षा दलात काल संध्याकाळी झालेल्या चकमकीत 1 नक्षलवादी मारला गेला. दिल्ली मुंबई हैदराबाद गुरुग्राम हसीमारा अहमदाबाद सुरत या शहरातील विविध आजारांचे तज्ज्ञ डॉक्टर नागपूर मनपाच्या टेलिमेडिसिनद्वारे सेवा देत आहेत. आतापर्यंत गोरेवाडा नागरी प्राथमिक केंद्रातून 948 आणि जागनाथ बुधवारी नागरी प्राथमिक केंद्रातून 873 रुग्णांचे टेलिमेडिसिनद्वारे उपचार करण्यात आले. मागील 3 महिन्यात दोन्ही टेलिमेडिसिन केंद्रांवरून 1821 रुग्णांचे निदान करून त्यांच्यावर आवश्यक उपचार करण्यात आले तर काहींवर उपचार सुरू आहेत. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांनी शहरातील गोरगरिबांना मोफत दर्जेदार सुविधा मिळण्यासाठी घेतलेला हा पुढाकार जनतेसाठी संजीवन ठरत आहे. अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ दीपक सेलोकर यांच्या नेतृत्वात आता शहरातील प्रत्येक झोनमध्ये एका नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये टेलिमेडिसिनची सुविधा निर्माण होणार आहे. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय, भारत सरकारच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून आज सकाळी 10 वाजता सीजीओ कॉम्प्लेक्स सेमिनरी हिल्स नागपूर इथे एक बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीमध्ये राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानं केलेल्या देशव्यापी सर्वेक्षणाबद्दल सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण केली गेली. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाचे उपमहासंचालक श्रीनिवास उप्पाला यांच्या हस्ते या रॅलीचं उद्घाटन झालं. बाईक रॅली दरम्यान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पोस्टर्स, बॅनर आणि घोषणांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. राज्याच्या आणि देशाच्या विकासात सहकार क्षेत्राचा मोठा वाटा आहे. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी सहकार क्षेत्रातही काळानुसार बदल करणं आवश्यक असून सहकार चळवळ टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आवश्यक सहकार्य करू अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील विश्वनाथराव पाटील मुरगुड सहकारी बँकेच्या 75व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते समारंभ पार पडला. लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त रविवार 25 मे रोजी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूर इथं तत्वज्ञानी राणी देवी अहिल्याबाई होळकर या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित केली जाईल. देवी अहिल्याबाई स्मारक समिती नागपूर, मिथिक सोसायटी बंगळुरू, IIM नागपूर, WES श्रीमती मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर नागपूर आणि महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम आयोजित केला आहे. केंद्र सरकारच्या माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत एक विशेष स्पॉटलाईट सत्र होईल. समारोप समारंभात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय सरकार्यवाहक चित्रा जोशी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहतील. वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाच्या तडाख्यात गेल्या 19 ते 22 मे या कालावधीत अकोला जिल्ह्यातील 7ही तालुक्यातील 157 गावातील 909.32 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाला आहे. काल हा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अमरावती विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे. येत्या काही तासात विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांसह हलका पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारतासाठी ईशान्येकडील राज्यांचा विकास आवश्यक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. मान्सूनपूर्व पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल असं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. गडचिरोली जिल्ह्यात सीमावर्ती भागातल्या जंगलात सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत 4 जहाल नक्षलवादी ठार आणि नागपूर मनपाच्या टेलिमेडिसिन सुविधेमुळे 1821 रुग्णांना दिलासा. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत उपचार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.